नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका, तंटा करू नका, करायचं तर फक्त एकच करा, घेऊन येतोय घोडा।